नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. समकालीन जागतीक परिस्थिती खासा करून भारता सारख्या शांतताप्रिय राष्ट्रा खातीर चिंताजनक आनी हुस्क्याची आसा अशें उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी म्हळां. श्री नारायण गुरू आनी महात्मा गांधी हांचे मदल्या इतिहासीक संवादाच्या शताब्दी उत्सवाचे आयज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उक्तावण करतले. भारतीय हवामान खात्यान चडशा राज्या वांगडा कोकण आनी गोंयातूय आयज व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. कसोटी क्रिकेटांत एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीचे पयले मॅचींत भारतान इंग्लंडाक 371 धांवड्यांचे लक्ष दिलां. आतां पुराय खबरो. समकालीन जागतीक परिस्थिती खासा करून भारता सारख्या शांतताप्रिय राष्ट्रा खातीर चिंताजनक आनी हुस्क्याची आसा अशें उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी म्हळां. धनकर हांणी नवी दिल्लीत एका कार्यक्रमांत उलयतना हें सांगलें. ह्या कार्यक्रमा मजगतीं उपराष्ट्रपतींनी म्हळें की आपल्या प्राचीन तत्वज्ञानान घटमूट जावन भारतान सदांच एक बरी आनी साम्यवादी जागतीक वेवस्थेची कल्पना केल्या जी सगळ्या खातीर कल्याणकारी आसा. तांणी अधोरेखीत केलें की ही तत्वज्ञानां सदांच प्रासंगीक आसात आनी सद्याच्या समकालीन जगात काळाची गरज आसात. धनकर हांणी म्हळें की भारतान सदांच हो संदेश दिला आनी तापासून केन्नाच विचलित जावचो ना. आज भारताक ताच्या लोकसंख्या शास्त्रीय आनी सभ्यतेच्या स्वरुपा समोर अस्तित्वात्मक आव्हानांचो फुडो करचो पडटा जाका लागून चिंता निर्माण जाता. तांणी नमूद केले की भारताची अद्वितीय इतिहासीक वळख आनी मूळ मूल्य वेवस्था सांबाळूंक जाय. भारतातले दोन व्हड आध्यात्मिक आनी नैतिक फुडारी श्री नारायण गुरू आनी महात्मा गांधी हांचे मदल्या इतिहासीक संवादाच्या शताब्दी उत्सवाचे आयज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उक्तावण करतले. हो इतिहासीक संवाद शिवगिरी मठान 12 मार्च 1925 दिसा महात्मा गांधींच्या भेटी वेळार जालो. वैकोम सत्याग्रह, धार्मीक धर्मांतर, अहिंसा, अस्पृश्यता ना करप ह्या सारख्या प्रस्नांचेर तातूंत भर दिल्लो. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी सांगले की संसदेच्या अंदाज समितीन पारदर्शकता सुदारपाक आनी राष्ट्रीय विकास उद्दिष्टाकडे खर्चाचे संरेखन करपाक अर्थसंकल्पीय सुदारणा मदीं सातत्यान योगदान दिला. मुंबईत संसद आनी राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळाच्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उक्तावण सत्रात उलयतना बिर्ला हांणी म्हळें की समितीन सार्वजनिक सेवांचे वितरण सुदारपाक आनी करदात्यांच्या पैशाचो न्याय वापर सुनिश्चित करपाक प्रभावी शिफारशी केल्यात. भारतीय संसदेच्या अंदाज समितीच्या 75व्या वर्साच्या स्मरणार्थ 2 दिसांचो हो कार्यक्रम आयोजित केला. या वेळार सभापतींनी एक स्मरणिकाय प्रकाशित केली. वेंचणूक आयोगान मतमोजणी पुराय जाल्या उपरांत 4 राज्यांमधल्या 5 विधानसभा मतदारसंघात जाल्ल्या पोटवेंचणुकांचे निकाल जाहीर केले. आम आदमी पक्ष आप 2 सुवाती मेळयल्या तर भाजप, काँग्रेस आनी तृणमूल काँग्रेसीन प्रत्येकी 1 सुवात जिखली. गुजरातात काडी मतदारसंघात विधानसभा पोटवेंचणुकेंत भाजपाचे राजेंद्र कुमार दानेश्वर चावडा विजयी जाले. विसावदर मतदारसंघात आपचे गोपाल इटालिया विजयी जाले. पंजाबात लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपचे आनीक एक उमेदवार संजीव अरोरा जैतिवंत जाले. केरळात काँग्रेसीचे उमेदवार आर्यदान शौकत हांणी निलांबूर विधानसभा मतदारसंघात दणदणीत जैत मेळयले. पश्चिम बंगालात कालीगंज विधानसभा मतदारसंघातल्यान तृणमूल काँग्रेसीची उमेदवार अलिफा अहमद जिखली. सरकारान युनिफायड पेन्शन योजनेचो पर्याय वापरपाची निमाणी अंतीम तारीख 3 महिन्यांची वाडोवन ह्या वर्सा 30 सप्टेंबर मेरेन करपाचो निर्णय घेतला. ही निमाणी तारीख पात्र केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्त आनी मरण आयिल्ले निवृत्त व्यक्तींच्या कायदेशीररित्या लग्नाच्या जोडीदारा खातीर लागू जातली. पात्र केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्या खातीर युनिफायड पेन्शन योजना ह्या वर्सा जानेवारीत अर्थ मंत्रालयान अधिसूचित केली. नियमाप्रमाण पात्र सरकारी कर्मचाऱ्यांक राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतल्यान युनिफायड पेन्शन प्रणालीत स्थलांतरीत जावपाक ह्या महिन्याच्या 30 तारखेमेरेन 3 महिन्यांचो कालावधी दिल्लो. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण ही तारीख वाडोवपाक वेगवेगळ्या भागधारकाकडच्यान प्राप्त झाल्ल्या निवेदनांच्या आधारान कट ऑफ तारीख वाडोवपाचो निर्णय घेतला. घरमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला रायपुरात नक्षलवादाचो फुडो करपाविशी आढावो बसका जाली. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड आनी ओडिशा या डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित 7 राज्यांचे पुलीस महासंचालक, अतिरिक्त पुलीस महासंचालक आनी वरिष्ठ अधिकारी ह्या बसकेत सहभागी जाल्ले. फुडल्या वर्सा 31 मार्च मेरेन देश नक्षलवादापासून मुक्त जातलो असो पुनरुच्चार शाह हांणी केला. आमचे सुरक्षा दळ आपल्यो कारवायो सुरू दवरतले. सुरक्षा दळांनी दाखवल्या शौर्याच्या आधारान आणि गुप्तचर संस्थांनी आखलेल्या अचूक रणनितीच्या आधारान सरकार फुडल्या वर्षा मार्च मेरेन देशाक नक्षल समस्येपासून मुक्त करपाचो ध्येय निश्चितपणान साध्य करतले अशें शाह हांणी म्हळें.
31/3/2026 ये देश नक्सलवाद से मुक्त हो जाएगा. जिस तरह से सुरक्षा बलों ने पराक्रम किया है, हमारी सूचना एजेंसियों ने सटीक रणनीति बनाई है, हमें लक्ष्य को सिद्ध कर कर रहेंगे. मैं छत्तीसगढ़ वासियों को कहकर जाता हूँ कि हर बार बारिश में नक्सली थोड़ा आराम कर लेते थे, इस बार बारिश में भी हम उनको सोने नहीं देंगे और 31 दिन के लक्ष्य को हम आगे.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय गिरायक वेवहार अन्न आनी भौशीक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकाराच्या कल्याणकारी धोरणांनी देशात सुमार 26 कोटी लोकांक गरिबीतल्यान भायर काढल्या. बिहारात खगारिया हांगा एका कार्यक्रमात उलयताना जोशी हांणी म्हळे की एनडीए सरकाराच्या काळात धोरणां आणि कार्यक्रम प्रभावीपणान राबयतात, ताका लागून बरे परिणाम दिसून येतात. जोशी हांणी अधोरेखित केले की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात 380,000 कोटी रुपया थेट हस्तांतरित केल्यात. काल डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या हुतात्मा दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी श्रद्धांजली ओपली. मोदी हांणी म्हळें की देशाची अखंडता अबाधित दवरपाक डॉ मुखर्जी हांणी अतुलनीय धैर्य आनी प्रयत्न दाखयले. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांका श्रद्धांजली ओपली.
श्यामा प्रसाद मुखर्जी जी ने अखंड भारत के लिए अपना बलिदान दिया था. स्वतंत्र भारत में कैबिनेट मंत्री के रूप में उन्होंने देश को अपने विजनरी नेतृत्व से लाभान्वित करके इसकी औद्योगिक नीति को तय करने में बड़ी भूमिका का निर्वहन किया था.
पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी आंतरराष्ट्रीय समुदायक दहशतवादा आड एकठांय येवपाचे आवाहन केले. आयर्लंडातल्या कॉर्क हांगा अहाकिस्तात एअर इंडिया फ्लायट 182 कनिष्क बॉम्ब स्फोटाच्या 40व्या वर्धापन दिसा निमतान आयोजित कार्यक्रमात उलयताना तांणी म्हळें की दहशतवादाचो फुडो करपाक जगान एकठांय येवपाची गरज आसा. हे वेळार तांणी 23 जून 1985 जाल्ल्या दुर्घटनेची याद करून दिली. ऑपरेशन सिंधू खाला मशहदातल्यान भायर काढिल्ले वट्ट 290 भारतीय नागरीक आणि 1 श्रीलंकेचो नागरीक काल सांजवेळा ऑपरेशन सिंधू खाला खाशेल्या विमानातल्यान नवी दिल्ली पावले. आता मेरेन 2003 भारतीय नागरिकांक इराणातल्यान सुरक्षितपणान परत हाडल्यात अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयान दिल्या. मजगती हे कारवाये खाला 161 प्रवाशांचो पहिलो गट आज जॉर्डनातल्यान अम्मान सावन दिल्लीक पावतलो. कतारातल्या अल उदेद अमेरिकन हवाई तळाचेर इराणान हल्लो केल्या उपरांत जागतिक तेलाच्या किमतीत 5 वर्सांतली एका दिसातली सगळ्यात व्हड घसरण नोंद जाला. इराणी अणुकेंद्रीय सुविधांचेर अमेरिकेच्या हल्ल्याक जाप दितना इराणान प्रतिकारात्मक हल्लो केल्ल्यान तेलाचे दर 6% परस चड म्हळ्यार प्रति बॅरल $5 घसरला. भारतीय हवामान खात्यान फाल्यां सावन वायव्य भारतातल्या खुबशा सुवातींनी व्हड ते सामको दडकांनी पावस आनी मुखार वाडत वचपी पावसाचो अदमास काढला. मध्य प्रदेशांत आयज खूब व्हड ते दडकांनी पावस पडपाची शक्यताय आसा. बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, अस्तंत बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अस्तंत उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ आनी कर्नाटकात आयज व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. गुजरात दर्यादेग, कोकण दर्यादेग, आंध्र प्रदेश दर्यादेग, मध्य बंगाल खाडी आनी अंदमान दर्या वाठार आनी ताचे भायल्यान आयज नुस्तेमारांनी वच्चे न्हय असो सल्लो दिला. कसोटी क्रिकेटान लिड्साच्या हेडिंगली हांगा सुरू आशिल्ल्या एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीचे पहिले मॅचीत भारतान इंग्लंडाक 371 धावड्यांचे लक्ष दिला. लक्षाचो फाटलाग करपी इंग्लंड काल राती 4थ्या दिसाचो खेळ सोपलो तेन्ना बिनबाद 21 धावड्यार खेळटालो. ताचे आदी भारताचो दुसरो डाव 364 धावड्यार सोपलो. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. समकालीन जागतिक परिस्थिती खासा करून भारत सारख्या शांतताप्रिय राष्ट्राखातीर चिंताजनक आणि हुस्क्याची असा असे उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांनी म्हणला. श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्या मधल्या इतिहासिक संवादाच्या शताब्दी उत्सवाचे आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उक्तावण करतले. कसोटी क्रिकेटात एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीचे पहिले मॅचीत भारतान इंग्लंडाक 371 धावण्यांचे लक्ष दिला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.